मना वासना चूकवी एर झारा, मना कामना सांडिरे द्रव्य दारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी। जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म हे जे जीवाचे मागे अखंडपणे लागलेले चक्र आहे तेच येरझारा या शब्दाने सुचवलेले आहे। मानवी जन्माला आल्यानंतर ते चुकवण्यासाठी प्रयत्नशील असणे हेच त्याचे खरे कर्तव्यही आहे। म्हणून समर्थ या श्लोकामध्ये जन्ममृत्यूचे चक्र येरझारा चुकव असे आवर्जून सांगत आहेत। या येरझारा जीवाच्या पाठीशी कशामुळे लागतात त्याचे कारणही समर्थ वासना या शब्दाने सांगत आहेत, कारण वासना याच जन्माचे कारण असतात। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हा अध्यात्मातील एक महत्वाचा सिद्धांत आहे। या श्लोकातील चूकवी हा शब्द देहली दीपन्यायाने घ्यावायचा आहे। उमऱ्यात ठेवलेला दिवा जसा दोन्ही खोल्यामध्ये प्रकाश पडतो तसा चूकवी या शब्दाचा अर्थसंबंध मागच्या आणि पुढच्या शब्दांशी आहे। वासना चुकवी आणि त्या बळावर एरझाराही चुकवी असा अन्वय या चरणाचा लावता येईल। कोणत्या ना कोणत्या तरी वासनांच्या बळे माणूस कर्मे करतो व त्या क्रियमाणातूनच पुढे भोगावे लागणारे संचित व प्रारब्ध निर्माण होते। म्हणून वासना सोडणे म्हणजेच हवे नको सोडणे हेच जन्म टाळण्याचे मूळ साधन ठरते। वासना सोडण्याचे सामर्थ्य येण्यासाठी मनुष्याला त्याचे जे स्थूल परिणाम संस्काराच्या रूपाने जीवनामध्ये प्रत्ययाला येतात ते सोडण्यापासून आरंभ करावा लागतो। आणि म्हणून समर्थ दुसऱ्या ओळीमध्ये मनाला धनसंपत्ती आणि स्त्रीविषयीचे आकर्षण यांचा त्याग कर असा आदेश देत आहेत। या ओळीतील सांडिरे हे क्रियापदही वरच्या ओळीप्रमाणे दोन्हीकडे घ्यावायचे आहे। कामना सांडी आणि द्रव्यदारा सांडी, द्रव्यदाराविषयक कामना सांडी असाही अर्थ त्या ओळीतून घेता येईल। पण विभक्तीची रूपे स्पष्ट नसल्याने सांडिरे क्रियापद दोन्हीकडे स्वतंत्रपणे घेणेच अधिक योग्य ठरेल। त्यातून कामना ही द्रव्यदारेपुरतीच मर्यादित असते असेही नाही। कित्येक वेळा लोकेशणेच्या स्वरूपातील कामना ही अधिक बलवान आणि उग्रही असू शकते आणि त्यात सज्जनतेच्या मर्यादा फारशा सुटत नसल्याने चांगल्या चांगल्या माणसांनाही तिचा मोह टाळता येत नाही, टाळावासा वाटत नाही। आपण सामान्यतः वासना आणि कामना हे शब्द सारख्याच अर्थाचे समजतो, पण येथे ते त्यांच्यामधील सूक्ष्म अंतर गृहीत धरून वापरलेले आहेत। वासना ही मूलभूत आणि पुष्कळ वेळा आवश्यकही असू शकते। याच वासनेला जेव्हा आसक्तीचे रूप प्राप्त होते, उत्कटता येते, मर्यादेचे भान राहत नाही, तेव्हा ती वासना कामनेत परिणत झाली आहे असे समजावे। हा भेद प्रकाराचा नसून प्रमाणाचा आहे। द्रव्यदाराविषयक कामना या आपण सामान्यतः समजतो तितक्या नैसर्गिक व आवश्यक नाहीत व म्हणून अपरिहार्यही नाहीत। संस्काराने, अभ्यासाने, प्रयत्नाने त्यांच्या आसक्तीतून सुटणे शक्य आहे। रामकृष्ण परमहंसांसारख्या अनेक थोर पुरुषांची चरित्रे त्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत। जे उत्कटतेने वाटते तेही सोडता येते असे लक्षात आले म्हणजे मग त्या मनाने कमी उत्कट असणाऱ्या इच्छा आकांक्षा आवरता येतील असा विश्वास माणसाला वाटू लागतो आणि मग वासना सोडणे हेही साधणे शक्य होते। पण माणूस स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत समजणारा माणूसही अनेक प्रकारांनी या द्रव्यदाराविषयक कामनेमध्ये गुरफटून गेलेला असतो आणि तसे राहणे हे त्याला रसिकपणाचे आणि भूषणाचेही वाटत असते। अनेक प्रकारच्या मर्यादांमुळे, उणीवांमुळे वा दौर्बल्यामुळे द्रव्यधाराविषयक जी अभिलाषा त्याला स्वतःच्या जीवनात प्रत्यक्षपणे पूर्ण करून घेता येत नाही ती मग तो साहित्याच्या ललित वाङ्मयाच्या माध्यमातून अनुभवण्याचा प्रयत्न करतो। ललित साहित्याची लोकप्रियता वाढते ती यामुळेच। हा संस्कार मनावर होणे चांगले नाही म्हणून तर नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये स्त्रीधन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम असा आदेश दिला आहे। संयम कार्यवाहीत यावा असे वाटणाऱ्या साधकाने नारदीय आदेशाला मान देणेच हिताचे आहे हे निश्चित। अपरिहार्य वाटणाऱ्या, स्वाभाविक वाटणाऱ्या द्रव्यदाराविषयक कामना जिंकता आल्या की मग कीर्ती, सत्ता, बरे खावे, बरे ल्यावे, बरे असावे यांच्याविषयीच्या अपेक्षा याही टळणे व नियंत्रित ठेवणे सहज शक्य होते आणि हे सर्व करावे लागते ते पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणाऱ्या जन्ममृत्यूचे संकट टाळण्यासाठी। म्हणून समर्थ तिसऱ्या ओळीत मागच्या श्लोकात सांगितलेल्या गर्भवासाच्या यातनांचे पुनरपि स्मरण करून देत आहेत आणि मनाने परमेश्वराशी जीवाची भेट घालावी असे जणू मनाची विनवणी करून सांगत आहेत। परमेश्वराचं प्रेम नसेल, परमेश्वर दर्शनाची ओढ नसेल, परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान नसेल तर मग कोणत्याच साधनांना यश म्हणून येत नाही। केलेले प्रयत्न वाया जातात वा उगीच व्यर्थ शिणलो, निरर्थक कष्ट घेतले अशी जाणीव बोचत राहून मनुष्य आतून परमार्थापासून दुरावतो आणि मग शरीराने जे करीत राहतो ते टाकडे टाकल्यासारखे कसे तरी केलेले लादलेले ओझे रटाळपणे ओढत नेल्यासारखे वरवरचे केवळ यांत्रिक स्वरूपाचे होते। समर्थ भेटवी या शब्दातून साधकाच्या अंतःकरणातील परमेश्वराच्या भेटीची ओढ सुचवीत आहेत आणि मनाला सज्जन म्हणून त्याचा अनुनय करीत आहेत। खरे म्हणजे मनाला सज्जन म्हणणे हा वदतो व्याघात वाटावा अशी वस्तुस्थिती आहे। त्याचा उद्दंडपणा, त्याचा हट्ट, त्याची चंचलता, त्याचा ओढा स्वभाव याचे वर्णन अर्जुनासारख्या संयमी सदाचारी पुरुषांनीही केले आहे आणि प्रत्येकाला विशेषतः साधकाला मनाच्या या स्वरूपाचा अनुभव आल्यावाचून राहत नाही। अशा स्थितीत त्याला सज्जन म्हणणे हे केवळ अनुनयाचे वाटणे स्वाभाविक आहे। मागे एकदा ऋषभदादांना हा प्रश्न विचारला होता की समर्थासारख्या थोर संतांनी मनाला सज्जन म्हटले आहे हे आईने नाठाळ कारट्याला त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी शहाणा माझा बाळ म्हणून गोंजारावे तशा स्वरूपाचे आहे काय? तेव्हा दादा म्हणाले, तसे असले तरी बिघडले कुठे? एखाद्या अज्ञानाला त्याच्या स्वतःच्या कल्याणासाठी हितकर गोष्टीकडे प्रवृत्त करावे म्हणून थोडे चढवले तर ते इष्टच आहे, तो काही दंभाचार नव्हे व त्यात वंचकतेचा दोषही नाही। मनुष्य स्वभावाचे ते एक वैशिष्ट्य आहे आणि ते लक्षात घेऊन वागणे संतांच्या जीवित कार्याच्या दृष्टीने उचित असेच आहे। पण असे असले तरी मनाला सज्जन म्हणण्यामागे आणखी एक भाव आहे आणि तो शास्त्रीय स्वरूपाचा आहे। मन हे मुळात रजोगुणी वा तमोगुणी नाही, ते सात्विक आहे। जे मुळात चांगले असते तेच पुन्हा प्रयत्नाने चांगले करणे शक्य होते। मन हे मुळात सत्वगुणी असल्याने सज्जनपणा हाच त्याचा स्वभाव आहे। ते संस्काराने रजोगुणी तमोगुणी होते आणि जन्मजन्माच्या आवर्तनातून पुन्हा पुन्हा तेच रजोगुणादी संस्कार दृढावत जातात आणि मग जणू मनाचा तोच स्वभाव आहे असे वाटू लागते। यासाठी समर्थ जणू मनाला सज्जना म्हणून त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देत आहे। आयुर्वेदाने सत्वम मनः असे सांगून रजस्तमश्च मनसौ द्वौच दोषा उदाहृतौ असे म्हटले आहे। जन्माने पिंडाने माणूस आहे पण तसे असून जेव्हा कोणी माणसासारखा वागत नाही तेव्हा त्यालाच माणसासारखे वाघ माणुसकीने वाघ असे सांगितले जाते। त्याच दृष्टीने मनाला सज्जन म्हणून संबोधिले आहे व सांगितले आहे, बाबा तू सज्जन आहेस, सात्विकता सज्जनता हे तुझे मूळ रूप आहे। तेव्हा भगवंताची प्रार्थना कर की मला माझा घात करणाऱ्या विषयाकडे ओढीत नेऊ नकोस, मला रामाची राघवाची गाठ घालून दे, मला परमेश्वराकडे घेऊन जा, त्याचे दर्शन घडव। जय जय रघुवीर समर्थ।